हरि ओम नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यंबकाय त्रिपुरांतकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकंठाय मृत्युंजयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ नमो भगवते रुद्राय। ॐ नमस्ते रुद्रमन्यव उतोत इषवे नमः। नमस्ते अस्तु धन्वने बाहुभ्यामुतते नमः। यात इषु शिवतमा शिवं बभूव ते धनुः। शिवाशरव्या यातवतया नो रुद्रमृणया। याते रुद्र शिवा तनूर घोरा पापकाशिनी। तया नस्तनु वाशन्तमया गिरिशन्ता विचाकशीः। यामिषुं गिरिशन्तहस्ते बिभर्षस्तवे। शिवां गिरित्रतां कुरु माहि गंसिः पुरुषं जगत। शिवेन वचसा त्वा गिरिशाच्छा वदामसि। यथा नः सर्वमिज्जगदयक्ष्मगं सुमना असत। अद्य वोचदधिवक्ता प्रथमो दैव्योऽभिषक। अहीगंश सर्वान् जम्भयन्तः सर्वाश्रयातु धान्यः। असौ यस्ताम्रो अरुणौ तबभ्रुः सुमङ्गलः। ये चेमागं रुद्रा अभितो दिक्षुः श्रिता सहस्रशो वैशागं हेडैमहे। असौ यो वसरपतिनीलग्रीवो विलोहितः। उतैनं गोपा अदृशन्नदृशन्नु दहार्यः। उतैनं विश्वा भूतानि सदृष्टो मृडयातिनः। नमो अस्तु नीलग्रीवाय सहस्राक्षाय मीडुषे। अथो ये अस्य सत्त्वानोऽहं तेभ्यो करन्नमः। प्रमुञ्च धन्वनस्मुभयोरार्थियोर्जाम्। याश्च ते हस्त इषवः पराता भगवो वपा। अवतत्य धनुस्वगं सहस्राक्षशतेषुधे। निशीर्य शल्यानामुखा शिवो न सुमनाभव। विज्यं धनुः कपर्दिनो विशल्यो बाणवागम् उत। अनेशन्नस्येषव आभुरस्य निषङ्गतिः। याते हेतिर्मीडुष्टमहस्ते बभूव ते धनुः। तयास्मान् विश्वतस्ममयक्ष्मया परिभुजा। नमस्ते अस्त्वायुधायाना तताय धृष्णवे। उभाभ्यामुतते नमो बाहुभ्यां तव धन्वने। परिते धन्वनो हेतिरस्मानृणक्तु विश्वतः। अथो येषु निस्तवारे अस्मन्निधे हितम्। नमो हिरण्यबाहवे ते नान्ये दिशाञ्च पतये नमो नमो। वृक्षेभ्यो हरिकेशेभ्यः पशूनां पतये नमो नमः। सस्पिञ्जराय त्विषीमते पसीनां पतये नमो नमो। बभ्रुषाय विव्याधिनेनाम्नां पतये नमो नमो। हरिकेशायोपवीतिने पुष्टानां पतये नमो नमो। भवस्य हेत्यै जगतां पतये नमो नमो। रुद्राय तथा विनेक्षेत्राणां पतये नमो नमः। भूताया हन्त्याय वनानां पतये नमो नमो। रोहिताय स्थपतये वृक्षाणां पतये नमो नमो। मन्त्रिणे वाणिजाय कक्षाणां पतये नमो नमो। भुवन्तये वारिवस्कृताय औषधीनां पतये नमो नमः। उच्चैर्घोषाय क्रन्दयते पत्तीनां पतये नमो नमः। कृत्स्नवीताय धावते सत्त्वनां पतये नमः।
परम पूजनीय स्वामी माधवनाथांची आठवणी सतत कुठे का आपल्याला सांगणार आहे.
तो परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. आज शनिवार दिनांक 15 ऑगस्ट 1992 माया अपार्टमेंट मधील संध्याकाळचे केंद्र. आज परम पूजनीय स्वामी स्वरूपानंदांची पुण्यतिथी. निवेदक सद्भक्त श्री माधव करांचे बोलतायत. संतांची पुण्यतिथी सुद्धा परम पवित्र आणि मंगल असते. त्या दिवशी संत आनंदात असतात तर लोक मात्र दुःखात असतात. परम पूजनीय स्वामी स्वरूपानंदांनी 15 ऑगस्ट 1974 रोजी आपल्या देहाचा त्याग केला आणि आपल्या स्वामी माधवनाथांच्या देहाने पुढे कार्य सुरू केले. त्यानंतर सद्भक्त डॉक्टर सुनील तावरे आपल्या आदरांजलीत म्हणतायत, स्वामी स्वरूपानंद म्हणजे ज्ञानेश्वरी इन्कार्नेट, अनाक्रोश क्षमेचं मूर्तिमंत प्रतीक, आत्मत्वानेच ते क्रांतीकडे बघत. त्यांच्यानंतर सद्भक्त श्री नितीन दिमये स्वरूपानंदांचे गुणवर्णन करताना म्हणतात, अमानित्व हे त्यांच्यामध्ये पुरेपूर मुरलेले होते. देसा यांच्या आंब्याच्या त्याच्यावर नावे देण्याचे कामही ते मोठ्या तन्मयतेने करत होत. त्यांच्याकडे त्यांचे खुरीत येणाऱ्या व्यक्तीला त्यांचे हात आधीच जोडलेले दिसत असत. त्यानंतर सद्भक्त सौभाग्यवती विलासाई तांबे यांच्या कृपावंत थोर सद्गुरु उदार तेने योगसार दिले मग या अभंगानंतर स्वामीजी बोलतायत, आजच्या या पावन दिवशी आपल्याला काय शिकता येईल हे आपण पाहत आहोत. स्वामीजी अत्यंत उदार प्रेमळ आणि तृप्त होते. ज्ञानेश्वरीचे अंतरंग अधिकारी होते. त्यांच्या नुसत्या दर्शनाने सुद्धा पुण्य पुरुषाची प्रचिती यायची, इतके त्वरित दर्शन करायचे. त्यांचे पाहणे सुद्धा किती निर्मळ, चंद्रबिंबवने धारा निघता नव्हती गोचरा, तरी एक सरा चकोरा निघती रुंदे असे त्यांचे पाहणे होते. आणि बोलणे तर अत्यंत हलवार, सात आणि मवाळ, नितळे आणि रसाळ, शब्द जसे कल्लोळ अमृतात असे त्यांचे बोलणे होते. आणि स्पर्श पावोनी तो स्पर्शू मलया निलू खरपसू, इतका मऊ स्पर्श माझ्या पाठीवरून त्यांचा हात फेकताना झाला. मला हार घालून साधक मंडळी नमस्कार करतात हे मला अवघड वाटते असे त्यांना सांगितल्यावर ते म्हणाले, हे हार व नमस्कार ती ज्ञानेश्वर महाराजांकडे पाठवले. हे मी तुमचा प्रेमळ कोमल व सत्वगुणी स्वभाव विचारात घेता सुचवलेले आहे. या उत्तरावरून त्यांचा अनाग्रही स्वभाव लक्षात येतो. घर नाही, पैसा नाही, कुटुंब नाही, शरीराचा विचार, मानात मानाचा विचार इत्यादी गोष्टी त्यांच्या मनामध्येच नव्हत्या. कशातही ते गुंतलेले नव्हते. त्यांचे संपूर्ण जीवन म्हणजे साधनाच होती. जेवताना सुद्धा प्रत्येक घास घेताना ओम ओम स्मरणातच घ्यायचे. पर्वता एवढे मोठे दैवीगुण त्यांच्या अंगी बांधलेले त्यांच्या कृतीतून स्पष्ट व्हायचे. अमानित्व तर किती ते ऐका. गोळवळकर गुरुजींचा जन्म 1905 सालचा तर स्वामींचा 1903 सालचा. हे एका लेखात लिहिलेले असावे का असे त्यांनी मला विचारले. तेव्हा वयाने सुद्धा आपण मोठे आहोत हे न दर्शिणारा त्यांचा गुण प्रकर्षाने जावा. आजारी पडल्यानंतर परमार्थाच्या प्रांगणात त्यांनी चौखळ उडी घेतली त्यांच्या परमहंस पदाचे वर्णन त्यांच्या संजीवनी गाथेतील अभंगाद्वारे यथार्थपणे सूचित होते. मज अंतरिता जाणवनिया भाव पूर्ण करी देव मनोरथ. हे चिरंजीवच आहेत. जोपर्यंत मराठी भाषा आहे तोपर्यंत ते हराचे शिक्षक होते. त्यांचा मोठेपणा दुसऱ्याला मोठे म्हणण्यात होता. त्यांच्या पुण्यस्तुतीमध्ये सातत्याने अवगाहन करीत त्यांचे चरणी नतमस्तक होऊन राहणे हीच त्यांना श्रद्धांजली होय. स्वरूपानंदांच्या प्रजेकडे पाहत नमस्कार करीत स्वामीजीने आपले बोलणे संपवले. नंतर स्वामी निजधानी पाडले या योगिनी ताईंनी म्हटलेल्या अभंगाने या कार्यक्रमाची सांगता झाली. पुढील केंद्र बुधवार दिनांक 19 ऑगस्ट 1992 माया अपासन नवी संध्याकाळचे केंद्र श्रीमद दासबोध नित्यपाठातील साधकाशी संदेह वृत्ती पुढे होतसे निवृत्ती या कारणे निसंदेह श्रोती साधू ओळखावा या ओळीवरील सद्भक्त प्राध्यापक निराताई देशमुख यांच्या निरूपणानंतर उत्स्फूर्तपणे स्वामीजी बोलतायत. गीता ज्ञानेश्वरी वाचता वाचता आपलं जीवन सफल होऊन जात कारण आपण आनंद निर्भर व्हावं हा ज्ञानेश्वरी लिहिण्यामागे ज्ञानेश्वरांचा हेतू आहे. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिन्ही रोखी भजीजो आदी पुरुखी अखंडित. तिन्ही रोखी पूर्ण होऊन सुखाने भगवंताचे भजन करावे. मनोनी ज्ञानदेव म्हणे अनुभवामृता येणे चणू भोगीजे चणे विश्वाचे. अमृतानुभवात ते म्हणतात विश्वामध्ये राहणाऱ्या लोकांना रोज रोज दिवाळी असावी. तर चांदेव प्रासिक ते म्हणतात ये परी जो या दर्पण करील ओविया तो आत्मा एवढ्या मिळेल सुखा. ज्ञानेश्वरांच्या या तिन्ही ग्रंथाचा शेवट एकच सांगतो तुम्ही अत्यंत सुखी व्हा. परंतु आपल्या सुखाच्या आड आपणच येतो. जन्मापासून मृत्यूपर्यंत आपण रडत रखडत असतो. जन्माला आल्यानंतर 5-50 मंडळी जमतात बाळाला घेतात या हातातून त्या हातात ते बिचारे रडत ओरडत असतो. जातानाही तेच नेल्यावर आपल्याला रडता येत नाही म्हणून मरेपर्यंत रडून घेतात. या उलट संतांचे जीवन असते. अंती जाताना मी काळी वाजून जाईन असं उंबिकार महाराज म्हणाले. आणि खरोखर हे आजारी असतानाही काळी वाजत विठ्ठल विठ्ठल म्हणत ते विठ्ठल दूर होऊन गेले. ऐसे ऐश्वर्ययुक्त जीवन जगले. संसार तो कोण देखे आम्हा सके हरिजन तुका म्हणे ब्रह्म रसे होय सरिसे भोजन. अशा आदित्य भावातच तुकोबांनी निरोप घेतला. आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा असे म्हणत. तर ज्ञानेश्वर माऊलींनी ऐश्वर्ययुक्त समाधी संजीवन समाधी घेतली. एक हात पांडुरंगाने धरला दुसरा निवृत्तीनाथांनी. अशा थाटात समाधीच्या पायऱ्या उतरत गेले. स्वामी स्वरूपानंदांचेही तसेच. स्वामी निजधानी चालले अंतरी निजनानी रंगले या भावातच परमात्म्याची एकरूप झाले. हे सर्व देह बुद्धी सोडल्यामुळे झाले. समर्थही तेच सांगतायत देहातीत वस्तू आहे ते तू परब्रह्म पाहे देह संगणक आहे तुझ विदेहासी ऐशी बुद्धी होय जाती वेदवर्णिती त्याची. तर या उलट देह मी ऐसे भाविता अधोगती ही होऊ नये म्हणून आवश्यक आहे ती सत्संगती. हे ध्यानात घेऊन साधकांनी जनी निंदते सर्व सोडून द्यावे जनी वंदते सर्व भावे करावे असे करीत करीत मी कोण आहे याचा शोध घ्यावा. अहम आत्मा हा बोध स्थायी करून घेऊन आत्मरूप होऊन राहावे काय समजात तेवढे बोलून हरी हरी म्हणत स्वामीजी थांबले. पुढील केंद्र शनिवार दिनांक 22 ऑगस्ट 1992 माया अपासन नवी संध्याकाळचे केंद्र श्रीमद दासबोध नित्यपाठातील आधी अध्यात्म श्रवण मग सद्गुरु पाद सेवन पुढे आत्मनिवेदन सद्गुरु प्रसादे या 100 क्रमांकाच्या ओळीवर दत्तश्री प्रकाश दीक्षित हे निरूपण करताना म्हणतायत, ही 100 नंबरी ओळी आहे. संपूर्ण अध्यात्म हे नवविधा भक्तीद्वारे सांगितले आहे. त्यावर स्वामीजी आपल्या नसलेल्या निशावरून ताव मारीत असल्याचा आविर्भाव करीत मोठ्या झुटकेदार निशा राखणाऱ्या दत्तश्री प्रकाश दीक्षित यांच्याकडे निर्देश करीत म्हणतायत, जोरदार. यावर सर्वजण स्वामीजी बरोबर खळखळून असतात. नंतर स्वामीजी बोलतायत, आत्मनिवेदन करून घेण्याचे म्हणजेच भगवत प्राप्तीचे अनेक मार्ग आहेत. त्या सर्वांमध्ये प्रेम हा की वर्ड आहे. निष्काम प्रेमाने जो भगवंत थाई पाडून घ्यायचा तो कसा आहे, त्याचे वर्णन करताना सुखी सांगते, सूक्ष्मादि सूक्ष्मम शरीरस्य मध्ये ईश्वस्य स्रष्टारम अनेक रूपम असा आहे. जो सूक्ष्माहुनी अत्यंत सूक्ष्म हृदय गुहारूप दुय स्थानामध्ये असलेला संपूर्ण ईश्वराची रचना करणारा व अनेक रूप धारण करणारा साऱ्या विश्वाला एकटाच व्यापून राहिलेला आहे. त्या एका भगवंताला जाणल्यानेच अत्यंत शांती प्राप्त होते. ज्ञात्वा शिवम शांतिम अत्यंत मेती हे त्या भगवंताचे वर्णन साधकाला मार्गदर्शन तर आहे. प्रत्येकाला शांती पाहिजे. आपण गैरसमजुतीने मरणालाच अत्यंतिक शांती समजतो, पण मरणाऱ्याला ती लाभत नाही, कारण लाईफ आफ्टर डेथ चालूच राहते. एकाने कृष्णमूर्तींना व्हॉट इज आफ्टर डेथ असे विचारले असता ते म्हणाले, जेंटलमन यू आस्क मी व्हॉट इज आफ्टर डेथ, आय आस्क यू व्हॉट इज बिफोर डेथ. मालिक हेट्रेड अँगर सो सेम इज आफ्टर डेथ म्हणजे अत्यंत शांती नाही. ती तेव्हाच मिळते जेव्हा मनुष्याचे होणे म्हणजे हे करायचे ते करायचे अशी धावाधाव धराधर बंद होते, तेव्हाच शांती मिळते. त्यासाठी आपण हलके व्हायला पाहिजे. आपण वजनदार आहोत केवळ शरीराने जड आणि जाड असा याचा अर्थ नसून जड पातळ व्यक्ती सुद्धा रजस तमस ने जड असतात. व्यवहारातील डॉक्टर वजन कमी करायला सांगतात तर संत आपल्याला अहम शून्य होऊन हलके होण्यास सांगतात. ते कसे व्हायचे, त्यावर ते सांगतात, भगवंताच्या हातातील हत्यार साधन बनून निमित्त मात्र होऊन राहिल्याने ते होऊ शकेल, मग अहम त्रास देणार नाही. कसे काय वाटते तुम्हाला? एवढे बोलून हरी हरी म्हणत स्वामीजींनी समारोप केला. हरी ओम.
राम का गुणगान करिए, राम का गुणगान करिए, राम का गुणगान करिए, राम का गुणगान करिए, राम प्रभु की भद्रता का सभ्यता का ध्यान धरिए, ध्यान धरिए, राम का गुणगान करिए, राम के गुण गुण चिरंतन राम के गुण गुण चिरंतन राम गुण सुमिरन रतन धन राम गुण सुमिरन रतन धन मनुजता को कर विभूषित मनुज को धनवान करिए ध्यान धरिए राम का गुणगान करिए राम का सगुण ब्रह्म स्वरूप सुंदर सगुण ब्रह्म स्वरूप सुंदर सुजल रंजन रूप सुखकर सुजल रंजन रूप सुखकर राम आत्मा राम आत्मा राम का सम्मान करिए ध्यान धरिए राम का गुणगान करिए राम का गुणगान करिए राम प्रभु की भद्रता का सभ्यता का ध्यान धरिए ध्यान धरिए राम का गुणगान करिए राम का गुणगान करिए
वयाच्या साधारण 10 वर्षापासून ते 16 वर्षापर्यंत एका मठाच्या आवारात राहण्याचा योग आला. त्या संस्कारक्षम वयात कानावर कोठ्या पुराणातील पुष्कळ कथा पडत असत. त्याचा फायदा झाला असावा पण एक फार मोठा तोटाही झाला. शाप देव रागवतो कोपतो अशा संकल्पनाही मनात खूप घट्ट झाल्या. केंद्रात यायला लागून ही जवळपास 15 वर्षांचा काळ लोटला. माझे वय ही आता 40 पर्यंत येऊन पोहोचले पण त्या वयातल्या देव कोपतात या कल्पनेपासून अजूनही सुटता येत नाही. पूजा अर्चा जप जाप्य हे प्रेम श्रद्धा यापेक्षाही भीतीपोटी जास्त होते असं वाटतं. त्यापुढे जाऊन गुरु सद्गुरूही रागवतात. कंसात लिहिले म्हणजे प्रत्यक्ष नव्हे पण रागवतात अशा प्रकारे किंवा नाराज आहेत किंवा रागवतात अशा प्रकारे विचार मनात येतो. या तऱ्हेने असा विचारही येतो कधी कधी. या सगळ्याचा परिणाम म्हणून साधनाही तेवढी नीट होत नाही. या भीतीपासून सुटका कशी व्हावी? अमुक एक केले अथवा केले नाही, देवळासमोरून जाताना हात जोडले नाही सांगायला संकोच वाटतो पण अगदी देव्हाऱ्यात सुद्धा कधी कधी गणपतीचा फोटो वर ठेवावा की स्वामींचा असेही प्रश्न सतावतात. हा वेडेपणा आहे हे कळूनही त्याचा पगडा कमी होत नाही. देव ही संकल्पनाच स्पष्ट नाही मला अजून असे वाटते. यातून सुटण्याचा मार्ग दाखवावा ही कळकळीची विनंती. काही गोष्टी संस्कार वशात आवाज पाहिजे. संस्कार वशात काही काही गोष्टी फार पक्क्या होतात. त्याचा मनावर जो पगडा बसतो तो केवळ मनाच्या वरच्या भागात नसतो तर अंतर मनामध्ये खोलवर त्या गोष्टी जाऊन बसतात. आणि जर अशा खोलवर काही गोष्टी गेल्या तर त्या काढणं फार कठीण राहत. याचा परमार्थाशी संबंध काही नाही. त्या विशिष्ट वयामध्ये देव कोपतो अथवा रागवतो, देवाची भीती घालणं किंवा भीती बसणं असं जर झालेलं असेल तर तुमच्याही हातात राहत नाही की ते इतकं खोल गेलेलं असत. मला एक भगिनी सांगत होत्या, बेळगावच्या आहेत, कर्नाटकात जास्त सोहळ ओळख स्वच्छता आणि सोहळ ओळख याचा खरा संबंध जोडून दिलेला आहे. उदाहरणार्थ स्नान करून मगच स्वयंपाक करायचा, घरात आल्यानंतर हातपाय तोंड धुवायचे, पण हे सर्व सोहळ्यावळ्याशी किंवा देवाधर्माशी जोडलेलं जर असलं तर तुम्हाला जास्त आर्ग्युमेंट करायला लागत नाही. हे त्याच्या मागची साधी भूमिका. देवघरात जाताना पाय धुवून जायचे. पूर्वी शौचाला जाऊन आल्यानंतर देखील अथवा बाथरूमला जाऊन आल्यानंतर देखील हात पाय धुवायचे आणि मग घरात यायचे. या ज्या गोष्टी होत्या या स्वच्छतेशी जास्त संबंधित होत्या. पण स्वच्छतेशी संबंधित असलेल्या या ज्या गोष्टी आहेत तर त्या न केल्या तर अवकृपा होते या गोष्टीशी जोडल्या गेल्या. अशा कारणाकरता की तुम्ही ते करावं. तर एक भगिनी आल्या, त्या असं सांगत होत्या, त्यांचं वय जवळपास होता 72-73, थंडीचा त्यांना त्रास होतो एक प्रकारे. सारखे हात धुवायचे, सारखे पाय धुवायचे हे सोसत नाही. रात्री जर 2-3 वेळेला उठायला लागलं तर प्रत्येक वेळेला हात पाय धुवून अंथरुणात यायचं. थंडीच्या दिवसात फार जड जात, पण तसं केल्याशिवाय जर आलो तर अप्रशस्त वाटत. ही भीती आत खोल जडून बसलेली आहे आणि ही भीती काही केल्या जात नाही. त्यांची मुलं देखील त्यांना सांगतात. त्यामुळे या खूप खोल केलेल्या ज्या गोष्टी असतात, देव रागवतो, शाप देतो, हा देव फार कडक आहे. काही काही संप्रदायाचा संप्रदाय असे आहेत की तुम्ही कुलदेवतेचं केलं नाही हे पहिलं आलेल्या माणसाला सांगतात. कोणीच विशेष केलेलं नसतं, त्यामुळे ते बरोबरच असतं. तुमची कुलदेवता रागवलेली आहे हे पहिलं निदान सांगतात. तुमचा मुलगा पास होत नाहीये तर कुलदेवतेचं तुम्ही नीट केलेलं नाही, बघा तुमच्या घरात काहीतरी आहे असं म्हटल्यावर जी भीती बसते ती फार असते. देव हे रागवण्यासाठी नसतात, देव हे कृपा करण्यासाठी असतात हे सांगितलंच गेलं नाही. त्याच्याऐवजी देव हे कोपण्यासाठी असतात. त्यांचं जर केलं नाही, देवाचं केलं नाही म्हणजे काय, तर तुम्ही एक खण नारळ घ्यायचा साडी आणि देवाला अर्पण करायची आणि पुजाऱ्यांनी बाहेर परस्पर विचारायची की पुजाऱ्याच्या मालकीची होते आणि पुजारीनी कोण टाकतो. तुम्हाला असं वाटतं आपण देवाचं केलं, आपल्या कुवतीप्रमाणे हे करावं देखील, पण याच्यातली भीतीची भावना आहे ती अयोग्य. या भीतीच्या भावनेपोटी आणि ही कधीही न गेल्यामुळे परमार्थामध्ये देखील अडचण निर्माण होते. आणि तशाच प्रकारचा प्रश्न, उदाहरणार्थ गणपतीचा फोटो वर ठेवला अथवा स्वामीजींचा फोटो वर ठेवला तर कोणीतरी एक याच्यातलं रागवणार असं मनात येतं, आपलं काही चुकलं अशी भावना होते. कधी कधी एखाद्या देवळावरून तसाच पुढे गेला आणि नमस्कार करायचा राहिला तर परत मागं येतो, आणि देवळात नमस्कार करून मग पुढे जात आहे. ही गोष्ट घालवायची कशी असा प्रश्न आहे. ही गोष्ट घालवता येते ही पहिली बाब. पहिली गोष्ट म्हणजे ही घालवता येते, ही तर्काने घालवता येत नाही, ही समजावून सांगून घालवता येत नाही, ही आर्ग्युमेंट करून घालवता येत नाही. तर ही कल्पना घालवण्यासाठी म्हणून एक स्वयंसंकल्प, ही एकच कल्पना, स्वयंसूचना, ही एकच गोष्ट मात्र अति उत्तम लागू पडते. तुम्ही मनाचं अवमन करा, निर्विचार व्हा, शवासन करा, ध्यानाला बसा. एरवीच्या ध्यानाचा उद्देश आपल्याला माहितीये, पण या विशिष्ट कारणाकरता अशा कोणत्या कोणत्या गोष्टीची भीती जडलेली असते, ही भीती देखील घालवता येते. अंधाराची भीती, विशिष्ट व्यक्तीशी बोलण्याची भीती, ऑफिसची देखील भीती काही काही लोकांना बसते. अनेक कारण असतात आणि अंतर्मनात या गोष्टी जाऊन बसतात. असं असल्यामुळं कितीही कोणीही समजून सांगितलं तरी ही भीती तशी जात नाही. पण थोडं श्वासावर नियंत्रण ठेवलं, श्वास शांत करत गेले, सगळं शरीर देखील शिथिल झालं, आपण अगदी शुद्ध चेतनेला, शुद्ध अस्तित्वाला असे जाऊन पोचतो आहोत अशी भावना झाली. अशा शवासनामध्ये आपणच आपल्या ठिकाणी असलेले जे दुर्गुण आहेत किंवा अशा प्रकारचे भाव आहेत ते जाण्याच्या सूचना केल्या तर हेच आहे. खरं म्हणजे मी फार चाकोरीच्या बाहेर जाऊन उत्तर देतोय. आपल्या सत्संगाचा अथवा केंद्राच्या कार्यक्रमांचा अशा प्रकारे तुम्हाला प्रशिक्षित करणं हा उद्देश नाही, पण हे सगळं होऊ शकतं. कितीतरी लोकांना अनोळखी माणसाशी बोलताना चाचरल्यासारखं होतं, अकल्पित परिस्थितीला तोंड देताना हातपाय लटपटतात. ही कधीतरी खोल बसलेली भीती काढता येऊ शकते एवढं मी तुम्हाला निश्चित सांगतो. याचे परमार्थाच्या बाहेरचे प्रयोग आहेत, हे काही पारमार्थिक प्रयोग आहेत असं समजू नका. पण मन जर योग्य रीतीने पद्धतशीर अति शांत केलं आणि अति शांत झालेल्या मनामध्ये अशा प्रकारच्या गोष्टीला मी घाबरणार नाही किंवा जे अयोग्य आहे ते मनातून काढून टाकण्याच्या दृष्टीने स्वयं सूचना दिली तर त्याचा खूप उपयोग होतो. अशा पद्धतीने मात्र हे जाईल असं मला वाटतं. बाकी देव ही कल्पना, संकल्पना अजून स्पष्ट झाली नाही असं या साधिका म्हणतात हे काही खरं नाही. इथं जे ऐकलेलं आहे तर ते समजलंय, पण त्याच्याही खोल अशा प्रकारची भीती गेलेली आहे. ती भीती काढून टाकणं ही गरजेची गोष्ट आहे आणि ही भीती जाण्यासाठी तुम्हाला हे किती जमेल त्यावरून लवकरात लवकर अशा प्रकारची भीती फोबिया म्हणतात हा जातो. हे जाण्यासाठीच असते आणि आपण आपल्यामधल्या अनेक कमतरता अशा प्रकाराने घालवू शकतो. हे एका व्यक्तिमत्वाच्या निरोगीपणासाठी देखील अतिशय आवश्यक आहे. आणि हा जर प्रयत्न केला नाही तर आता ही देवाधर्माच्या दृष्टीने पण अनेक अनेक व्यक्ती अशा भेटतात की कोणा कोणाच्या बद्दल काहीतरी ग्रह समाज गैरसमज, ही व्यक्ती समोर आली की जणू तसं सगळं घडलं अशा रीतीने ती व्यक्ती बदललेली असते, पण याचं अंतर्मन तसंच असतं. असं असल्यामुळं त्याच्या अंतर्मनातून सगळं तसंच तसं बाहेर येतं आणि मोठे तंटे निर्माण होतात, मोठे गैरसमज निर्माण होतात. आपल्या अंतर्मनामध्ये काय अनावश्यक गोष्टी बिंबलेल्या आहेत त्या ओळखणं आणि त्या तिथून काढून टाकणं ही खूप अनुग्रह घेऊन आवाजाचं काय करणं काहीतरी नीट वाटत नाही. अनुग्रह घेऊन आता 17 वर्ष पूर्ण होती. स्वामीजींच्या कृपेने साधने कधी खंड पडला नाही. आपण जे सांगता ते समजून घेऊन करण्याचा मनापासून प्रयत्न केला. आपल्या कृपेने अलीकडे थोडं थोडं जमत आहे असं वाटत आहे. अनुग्रह घेऊन आता 17 वर्ष पूर्ण होती. स्वामीजींच्या कृपेने साधने कधीही खंड पडला नाही. आपण जे सांगता ते समजून घेऊन करण्याचा मनापासून प्रयत्न केला. आपल्या कृपेने अलीकडे थोडं थोडं जमत आहे असं वाटतं. तरीही राहवत नाही म्हणून काही अडचणी सांगत आहे. ध्यानाला बसताना तो आणि मी एकरूप आहोत सोहम असा संकल्प करून बसलं तरी ते यांत्रिक पद्धतीने होतं. खर तर बुद्धीला पटलं की नाही पटतं की काही वेगळं असू शकत नाही तरी तेच होऊन राहण्यासाठी शक्तीच कमी पडते. अशा परिस्थितीत तसंच बसून राहिलं तर जमेल तेवढा वेळ साक्षीत्वानी पाहणं एवढा एकच पर्याय शिल्लक राहतो. आत्मस्थितीत राहणं आणि जमलं नाही तर साक्षीत्व, याऐवजी जमेल तेवढं साक्षीत्व नाहीतर विचार असं सुरू राहत. ध्यानाची वेळ संपत येण्याच्या आसपास शांतीचा बरेचदा थोडा अनुभव येतो. ध्यान करत असताना मी परमात्म स्वरूप आहे असा जरी मनात विचार आला तरी तसा भाव नसतो. त्याऐवजी सद्गुरूच आपल्या आत भरून आहेत आणि मी नाहीच आहे हा विचार जरा सुसह्य वाटतो. मी जरी काहीसा असला तरी सद्गुरूंचं अस्तित्व आत भरून आहे हा भाव इतका चांगला वाटतो की मीचा भाव अगदीच निरुपद्रवी होऊन जातो. मीचा भाव लोपलेला नसतो पण सद्गुरूंचं पवित्र अस्तित्व व्यापून आहे हे फार वाटतं. तशाही परिस्थितीत आपण सांगता म्हणून हे बरं वाटणं ही बाजूला सारून जे सर्वत्र भरून राहिलं आहे त्या परमात्म तत्वाशी आपण एकरूप आहोत असं करण्याचा प्रयत्न केला तर एखाद्या डार्क स्पेसमध्ये एखादा बुडबुडा आपल्या अस्तित्वाला धरून राहण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याचं कसं होईल तसं होतं. बुडबुड्यावरचं आवरण किती नाजूक कधी फुटेल असो पण तरी त्यानं आपण सुखरूप आहोत असं जाणवत असूनही आपलं अस्तित्व जणू सोडू नये तसं होतं. आपल्या कृपेशिवाय मला काही जमणं शक्य नाही हे मला स्पष्ट जाणवत. प्रयत्न करणं तेवढं माझ्या हातात आहे ते मी आपली प्रार्थना करून जरूर करेन. आपल्या कृपेनं आत्मस्वरूपाचं भान येणं मुळीच अवघड नाही असं अलीकडे लक्षात येत आहे. पण त्याही पेक्षा प्रभू मला आपलं प्रेम सदैव लाभावं अशी आपल्या पावन चरणी प्रार्थना. त्याशिवाय मला खरंच काही नको असा प्रश्न आहे. मी असं सांगतो स्वामीजी असं सांगायचे की ध्यानाला बसताना तो परमात्मा आणि मी एकरूप आहोत म्हणजे जो अक्षर अव्यय अव्यक्त निर्गुण अविनाशी चैतन्य रूप अविनाशी आणि चैतन्य रूप असल्यामुळं जो एकमेव अद्वितीय आहे असा आणि त्यामुळं निर्भय निश्चिंत शांत आनंद स्वरूप असा जो परमात्मा तो परमात्मा हेच तुझं स्वरूप आहे तेच तू आहेस म्हण सोहम असं स्वामीजी सांगत आहे. तोच मी आहे असं म्हण भोग आपण अल्प अल्पज्ञ पाप पुण्य करणारे कर्म करणारे कर्माचं फळ भोगणारे म्हणून सुखी दुःखी अशा प्रकारचा भाव आपल्या मनामध्ये असतो. आपण जन्मणारे आपण मरणारे आपण विनाशी असा भाव आपल्या ठिकाणी असतो. अशी आपली अबोधाची स्थिती आणि सद्गुरु सांगतात ती बोधाची स्थिती याच्यामध्ये इतकं महत अंतर आहे की तोच मी आहे अशी कल्पना नसताना करणं फार अवघड. आपण जर तसे नाहीच आहोत असा आपला पक्का ग्रह झालेला आहे तर आपण तोच मी आहे असं कशाच्या आधाराने म्हणायचं? तो कसा अक्षर आहे ते माहीत नाही, तो कसा अव्यय आहे माहीत नाही, तो कसा अविनाशी आहे माहीत नाही, तो कसा चेतन रूप आहे माहीत नाही, तो कसा एकमेव अद्वितीय आहे माहीत नाही, त्यामुळे तो शांत स्वरूप कसा आहे प्रेम स्वरूप कसा आहे माहीत नाही. जे माहीत नाही ते आपण आहोत अशी भावना करायची कशी? म्हणून सुरुवातीला सर्वांनाच ही भावना करणं अवघड. जे नाही असा आपला समज आहे ते तू आहेस असं सद्गुरु ज्ञान स्वरूप छातीठोकपणे आपल्याला सांगतात. मात्र एक गोष्ट असते सद्गुरु सांगतात ते तुमच्या मनाला सांगत नाहीत, बुद्धीला सांगत नाहीत, ते तुमच्या आत्मचैतन्याकडे पाहून सांगतात. तुम्ही देखील खरं म्हणजे मनाने अथवा बुद्धीने समजून घेत नाही तर मनाच्या आणि बुद्धीच्याही बुडाशी जे आत्मचैतन्य आहे त्या आत्मचैतन्यातून तुम्ही ऐकता बोलता समजून घेता. तुमच्या ठिकाणी जे चैतन्य आहे ते चैतन्य परमात्मा आहे असं सद्गुरु सांगत असतात आणि आपण आपल्याला देह समजत असतो आणि ते चैतन्य फारच कुठेतरी माग जसं कॅनव्हसवर चित्र रेखाटलेलं असावं आणि तो कॅनव्हस लुप्त व्हावा तसं आत्मचैतन्यावर असणारा देह मन बुद्धी पण त्या देह मन बुद्धीच्या मर्यादेमध्येच आपण ऐकत असतो असं असल्यामुळं ते संपूर्णपणाने आपल्या ठिकाणी ठसत नाही. ते ठसत नाही तर ठसवण्याचा प्रयत्न करा. बडेच स्वरूपाकार होण्याचा प्रयत्न करायचा. जे नाही ते भावण्याचा प्रयत्न करायचा. तुम्ही ते झालात तर मग प्रयत्न करण्याचा प्रश्न येत नाही पण होण्यासाठी म्हणून समजा मी आत्मरूप आहे अशी सुरुवात करायची. समजा या गणिताचं उत्तर एक्स आहे अशी जशी सुरुवात करायची ना तशी. सद्गुरु सांगतात त्या अर्थी मी आत्मस्वरूप आहे. सद्गुरु सांगतात त्या अर्थी मी सच्चिदानंद स्वरूप आहे. जेवढी श्रद्धा असेल आपल्या ठिकाणी तेवढ्या श्रद्धेने सुरुवात करायची. ते यांत्रिक पद्धतीने झालं तरी चालेल. यांत्रिक पद्धतीने होत असताना देखील काही गोष्टी आत गेल्याखेरीज राहत नाही. सुरुवातीला याच्याखेरीज दुसरा मार्ग आपल्या पाशी नाही कारण ज्या साधनांनी आपण परमात्म स्वरूप होण्याचा प्रयत्न करणार ती साधन देह मनबुद्धी आणि देह मनबुद्धीच्या नळ्यांमधून अज्ञानच भरलेलं आहे. असं असल्यामुळं देह मनबुद्धी सहजासहजी ते मानेल तरी कसं? देह मनबुद्धीच्या पलीकडची गोष्ट आणि ती प्राप्त करण्यासाठी उपाय देह मनबुद्धी ही अगदीच अगदीच विपरीत परिस्थिती आहे पण आहे त्या परिस्थितीतून आपल्याला पुढे जायचं आहे. म्हणून सद्गुरु जो उपदेश करतात तो उपदेश अतिशय श्रद्धापूर्वक जितपत पटेल तितका हे पटण्यासाठी चिंतन हा खूप चांगला उपाय. चिंतनाने मन सूक्ष्म होतं. तो अक्षर आहे अर्थात त्याला क्षरता म्हणजे नाशिवंतता नाही. मीही अक्षर आहे मलाही नाशिवंतता नाही असं तीव्र स्मरण करत करत मन सूक्ष्म होत आणि अक्षर भावाशी तदाकार होत. तो अविनाशी स्वरूप आहे आणि देह तर विनाशी आहे पण देहाच्या आत असणारं चैतन्य आहे तेही अविनाशी आहे. हे जे अविनाशी चैतन्य आहे ते खरं म्हणजे माझं स्वरूप आहे असं जर चिंतन वारंवार केलं तर मन चिंतन वस्तूशी नेहमी तदाकार होतं. वृत्तीचं एक वैशिष्ट्य असं आहे की जड विषयांशी ते तदाकार होतं तसं सूक्ष्म परमात्म विषयाशी देखील ते तदाकार होण्याचा प्रयत्न करतं. ते तदाकार होऊ शकत नाही मग नाही सोडत. चिंतने चिंतने तद्रूपता हे या न्यायांनी होतं पण ध्यानाला बसायच्या वेळेला इतकं चिंतन करू शकत नाही. त्यामुळे एरवी जर शक्य असेल तर अशा प्रकारे चिंतनाचा भाव असावा एकांतामध्ये आणि चिंतन करत करत परमात्मा वस्तूशी तदाकारता अनुभवण्याचा यत्न करावा अभ्यास करावा. तो मी असा संकल्प करावा परमात्माच मी असा संकल्प करावा. या चिंतनाचा या संकल्पाकरता ध्यानाच्या आधीचा अतिशय उपयोग होईल. सद्गुरूंकडून केलेल्या श्रवणाचा देखील उपयोग होईल. शास्त्रांच्या वचनांचा देखील उपयोग होईल. अशा परिस्थितीत तसंच बसून राहिलं तर जमेल तेवढा वेळ साक्षीत्वानी पाहणं तेवढा एकच पर्याय शिल्लक राहतो. आत्मस्थितीत राहणं आणि आत्मस्थितीत राहणं जमलं नाही तर जमेल तेवढं साक्षीत्व असं खरं म्हणजे सांगितलेलं आहे. एकतर तुम्ही आपण आत्मा या निर्विचार भूमिकेमध्ये राहा आणि विचार उठतील तेव्हा विचारांचे साक्षी बना द्रष्टा बना आणि ते विचार निर्विचार होऊन देत ती निर्विचारता देखील साक्षीत्वानी पहा द्रष्टुत्वानी पहा. निर्विचारतेचा द्रष्टा हा फार काळ द्रष्टुत्व घेऊन राहू शकत नाही. त्याला स्वरूपबोधच होतो. त्याला आपण आत्मा अशी प्रतीतीच येते. याच्यातही मी तुम्हाला फरक करून एक गोष्ट सांगेन की ध्यानाच्या प्रारंभी तुम्ही विचाराखेरीज आपण केवळ आत्मरूप आहोत असं बसून राहा असं जे सांगितलं जातं आणि विचार उठला तर विचाराचा साक्षी व्हा निर्विचारतेचा देखील साक्षी व्हा आणि निर्विचारतेचा साक्षी दीर्घकाळ जर राहिला समजा 25 सेकंद 30 सेकंद 40 सेकंद मिनिट 1.5 मिनिट 2 मिनिट विचारच उठला नाही एक वृत्ती तर संपलेली आहे आणि पुढची वृत्ती अजून उठायची आहे या दरम्यान जर बराच काळ गेला तर जो साक्षी असतो त्याला आपण परमात्म स्वरूप आहोत असं रिअलाइज होतं समजत आपलं आपल्याला समजत मन नसताना. ध्यानाच्या प्रारंभी आपण विचारांखेरीज तोच मी आहे या भावनेत बसणं हे त्या मनाने कमी प्रतीचं आहे आणि साक्षीत्व साक्षीत्वानंतर अमनावस्था अमनावस्थेनंतर स्वाभाविक होणारा बोध हा खरा आहे. कम असल असं म्हणतात तर आधीची गोष्ट कम आहे आणि नंतरची असल अशी आहे. हे प्रक्रियेतून होईल. आत्ता होत नसलं तरी कालांतराने होईल. त्यांनी म्हटलेलंच आहे ध्यानाची वेळ यांचं असं होतं की जमेल तेवढं साक्षीत्व आणि साक्षीत्व सुटले तर मग विचार विचाराला काहीच पर्याय नाही असं बसणं होतं. सुरुवातीला आपण आत्मरूप आणि मग विचार उठले तर साक्षीत्व असं जमत नाही तर साक्षीत्वाचा अभ्यास आणि तो सुटला तर मग स्वैर विचार चालू असतात. जर स्वैर विचार चालू असतात असं ध्यान होतं तर ध्यानाची वेळ संपता संपता तुम्हाला शांतीचा अनुभव का बरं येतो. दुसरं म्हणजे साक्षीत्व राखण्याची आठवण देखील नाहीशी झाली आणि विचारच उठत राहिले अशा परिस्थितीत आपण विचारच करत राहिलो ध्यान बाजूला पडलेलं आहे हे जेव्हा तुमच्या लक्षात येतं तेव्हा ते सांगणारा कोण असतो. तुम्ही तर विचारात जळून गेलेले असता अशा वेळेला तुम्ही जागे कसे होता. त्यामुळे आत्मसत्ता आपलं काम करतच असते याच्यावर विश्वास ठेवा. आत्मसत्ता किंवा आत्मचैतन्य आपलं काम करतच असतं. अशा वेळेला जागा करणारा आत्माच असतो की तू विचार करतोयस तू ध्यान करत नाहीयेस असं आतून आपल्याला तो सांगतो आणि मग परत एकदा खूप चांगलं ध्यान थोड्या वेळापुरतं असं होतं, परत तुम्ही विचारात हरवून जाता, असं वारंवार होतं. पण ध्यान संपता संपता शांतीचा हमखास अनुभव येणं किंवा मधून अधून अनुभव येणं हे ही उत्तम खूण आहे. हा सगळा जो खटाटोप असतो तो सगळा खटाटोप हळूहळू सिद्धीला जाऊन काही एका शांतीचा प्रत्यय येतो. हे निवेदन खूप चांगलं आहे, व्यक्तिगत रीतीने मला आवडलं. आणि मलाही असं आठवत की माझंही कोणतं ध्यान आतापर्यंत वाया गेलं नाही. असं झालं नाही की मन आवरलंच नाही आणि फार वैतागाने तसाच उठलो. शेवटी शेवटी का होईना मन हे शांत झालंच. ध्यानातून उठता उठता का होईना ती शांती लाभली असं जरूर वाटत राहिलं की ही शांती जर अर्धा तास आधी लाभली असती तर किती मजा आली असती. पण तेव्हा तेव्हा असं समजावं की आपल्या कुवतीप्रमाणे शेवटी जी 2-5 मिनिटं आपल्याला मिळतात ती आता आपली मर्यादा आहे. नंतर असं होतं की शेवटी जी 2-3 मिनिटं मिळतात त्याच्याऐवजी 5 मिनिटं शेवटी शेवटी मिळतात, शेवटी शेवटी 10 मिनिटं मिळतात असं होतं. पण एकदम तसं करता येत नाही हे तेवढंच खरं. ध्यान करत असताना मी परमात्म स्वरूप आहे असा जरी मनात विचार आला तरी तसा भाव नसतो. त्याऐवजी सद्गुरूच आपल्या आत भरून आहेत आणि मी नाहीच आहे हा विचार सुसह्य वाटतो. याच कारण तुम्ही कशा प्रकारची व्यक्ती आहात. व्यक्ती व्यक्तींमध्ये देखील फरक असतो. मध्ये एका मॅटर्निटी होम मध्ये काम करणाऱ्या एक नर्स मला सांगत होते की लहान मुलं देखील काही मुलं चळवळी असतात, काही चिडकी असतात, काही रडती असतात, काही निवांत निश्चिंत पडून राहिलेली असतात, काही अगदी विचारवंत आहेत की काय असं भासावं अर्भ का अशी असतात, काही उत्सुकतेने त्यांच्या लुकलुकत डोळ्यांनी तुमच्याकडे पाहत असतात, तर काही तुम्ही हात मारली तर तुमच्या डोळ्यात वगैरे पाहत नाहीत अशा मुलांची काळजी करावी. किती तुमच्याकडे म्हणजे कुठं पाहायचं हे त्यांना कळत नाही. लहान मुलांना देखील कळतं की दुसऱ्या व्यक्तीच्या डोळ्यात पाहायचं, पण ज्या मुलांना कळत नाही की समोर आलेल्याच्या डोळ्यात पाहायचं अशी मुलं कदाचित बुद्धीने कमी असतात. अशा बऱ्याच आणि अशीच मुलं वाढतात. म्हणून तुम्ही कदाचित विचारवंत असता, तुम्ही कदाचित तत्वज्ञानी असता, तुम्ही कदाचित कर्ममार्गी असता, तुम्ही कदाचित चळवळे असता, तुम्ही कदाचित शांत राहू इच्छिता, तुम्ही कदाचित विसंबून राहू इच्छिता. आपली आपली जी प्रकृती आहे ती प्रत्येकाची प्रकृती जरा जरा भिन्न आहे. साधना जरी एक सांगितलेली असली तरी अशा वेळेला सद्गुरूच आपल्या आत, परमात्मा आपल्या आत भरून राहिलेला आहे त्याच्याऐवजी सद्गुरु आपल्या आत अंतर्बाह्य भरून राहिलेले आहेत ही कल्पना अशा विशिष्ट व्यक्तींना खूप सोयीची आणि चांगली वाटते. तर कोणाकोणाला छे सद्गुरु आत भरून राहिलेले आहेत ही कसली कल्पना, त्याच्याऐवजी परमात्मा जरा सुसह्य वाटतो असंही असणाऱ्या व्यक्ती असतात. त्यामुळे तुम्ही कोणत्या प्रकारची व्यक्ती आहात याच्यावरून तुमची अंतरंग साधना देखील निश्चित होते. जसं भाऊसाहेब महाराज केतकर महाराजांना असं म्हणाले की श्रीराम जयराम जय जयराम नाही, मी महाराज महाराजच जपत जाईन, मला आपलं तेच बरं वाटत. आणि त्यांनी श्रीराम जयराम जय जयराम जप नाही केला तर महाराज महाराज असाच जप केला. कारण श्रीराम जयराम जय जयराम जे दाखवू इच्छित त्यांनी तेच महाराज महाराज या जपानी जर प्रतीत होत असेल. तुम्ही या निमित्ताने देखील परमात्म्यापर्यंत पोहोचू शकता, पांडुरंगाच्या निमित्ताने परमात्म्यापर्यंत पोहोचू शकता, तुम्ही धनुर्धारी रामाच्या निमित्ताने देखील परमात्म्यापर्यंत पोहोचू शकता. त्रिभंगी देहुडा ठाव मांडून या माये कल्पद्रुमा तळी वेणू वाजवी तू आहे
त्या निमित्ताने देखील तुम्ही परमात्म्यापर्यंत पोहोचू शकता. सगुणाचे मी आधारे, निर्गुण पाविजे निर्धारे असेही तुम्ही करू शकता. तर कोणाकोणाला असं सगुणाचा आधार घेणं इतकं पसंत नाही पडत, त्याच्याऐवजी ध्यान करावं, निर्विचार व्हावं, अमन अवस्था प्राप्त करावी, आनंदाचा बोध घ्यावा, शांतीचा अनुभव घ्यावा हे जास्त प्रशस्त वाटतं. तर हे चूक आहे असं समजू नका. हे जर असेल तर तुम्ही या प्रकारची व्यक्ती आहात. हळूहळू तुम्हाला असं समजेल की सद्गुरूच भरून आहेत, तर ते सद्गुरूच परमात्मा आहेत. कारण सद्गुरू स्वतः देखील तेच सांगतात, मी व्यक्ती नाही. पण सुरुवातीला तुम्ही व्यक्तीचा, सद्गुरूंचा आधार घ्याल एवढंच. तशाही परिस्थितीत आपण सांगता म्हणून इथे आता प्रश्न आला. असं असलं तरी देखील आपण सांगता म्हणून हे बरं वाटणं बाजूला सारू, तुमचे सद्गुरूच आपल्या आत भरून राहिलेले आहेत, तुम्ही बाजूला सारते. अशा करता मी हे सर्वसाधारणपणाने सांगतो की मी आत्ता जे बोलतोय ते विशिष्ट बोलतोय, ते सगळ्या व्यक्तींकरता सांगता येऊ शकत नाही. तसंही तुमच्या जीवनाला सद्गुरूच व्यापून राहिलेले आहेत, तर तुम्ही भाग्यवान व्यक्ती आहात. पण सर्वांना तसं करायला जमत नाही. एवढंच नव्हे तर शास्त्रीय उपदेशच सर्वांकरता सांगणं गरजेचं असतं. सर्वांना गीता सांगते तो उपदेश सांगणंच गरजेचं असतं. सर्वांना उपनिषद सांगतात तेच सांगणं गरजेचं असतं. त्याच्यातून जर काही सिलेक्टेड फ्यू, जर काही थोडी मंडळी विशिष्ट निवडक असं म्हणतील की आम्हाला हे तत्वज्ञान देखील नको, आम्हाला याच्यातलं काहीच नको, तरी देखील सगुणाच्या आधाराने ते शास्त्र सांगतात तिथपर्यंतच जाणार. तरी देखील व्यक्ती म्हणून मी तुम्हाला माझ्याशी अडकू इच्छित नाही. जे आपणहून अडकून घेऊ इच्छितात ते घेणारच आहेत. त्यांच्या मनाने तेवढ्या प्रकारचा भाव हा ते राखणारच आहेत आणि त्याच्यात नुकसान काही नसेल. स्वामी माधवनाथांना मी व्यक्तिगतरित्या देखील मी असं अडकून घेतलं, मला त्याच्यात काही नुकसान नव्हतं. पंढरीच्या पांडुरंगाबरोबर देखील मी अडकून घेतलं स्वतःला, काही नुकसान नाही. पण हा सर्वसाधारण उपदेश होऊ शकत नाही. अशा प्रकारे महाराज, भाऊसाहेब महाराज म्हणतात म्हणून सर्वांना सांगू शकत नाही की अरे तू महाराज महाराज म्हण. सर्वांच्या बुद्धीला ते पटू शकत नाही. कारण राम बरोबर परमात्मा हे सर्वसाधारण सर्वांच्या डोक्यात बसलेलं गणित आहे. तेही ओलांडून जर कोणी महाराज म्हणजे परमात्मा म्हणत असतील तर गोंदोलेकर महाराजांचा त्याला विरोध नाहीये. पण गोंदोलेकर महाराज तसा उपदेश करू शकत नाही. तसा उपदेश करणं हा विशिष्ट रीतीने अहंतेचा भाग होऊ शकतो. कारण तुम्ही राम डोळ्यासमोर ठेवाल, गोंदोलेकर महाराज डोळ्यासमोर ठेवाल, अथवा माधवनाथ डोळ्यासमोर ठेवाल, स्वरूपानंद डोळ्यासमोर ठेवाल, अथवा मकरंदनाथ डोळ्यासमोर ठेवाल, तरी देखील तुमचं गंतव्य निर्गुण निराकार परमात्म्याचा बोध हाच आहे. इथंच तुम्ही जाणार आहात. पण सर्वांना तुम्ही सांगू शकत नाही की याच मार्गाने जा. तशाही परिस्थितीत आपण सांगता म्हणून हे बरं वाटणंही बाजूला सारून जे सर्वत्र भरून राहिलं आहे त्या परमात्मा तत्वाशी आपण एकरूप आहोत असं करण्याचा प्रयत्न केला तर, कारण हा प्रयत्न कृत्रिम आहे, स्वाभाविक वृत्ती आहे, त्याच्यापेक्षा विपरीत आहे. हे जमत नाहीये, तुम्ही त्या प्रकारची व्यक्ती नाही आहात. म्हणून एखाद्या डार्क स्पेस मध्ये एखादा बुडबुडा आपल्या अस्तित्वाला जेमते धरून राहण्याचा प्रयत्न करतो तसंच काहीतरी होत. माझ्या सांगण्याचा मतलब तुमच्या लक्षात आला असेल. आपण ही कशा प्रकारची व्यक्ती आहोत स्वामीजी अनुग्रह सरसकट सगळ्यांना देतात, देतील आणि दिलेले आहेत. पण तरी देखील तुम्ही कर्ममार्गी असाल तर ध्यान करून कर्म करणं अधिकाधिक हेच एखाद्याला जास्त बरं वाटेल. तर एखाद्याला अधिकाधिक वेळ कर्मामध्ये जेमतेम वेळ आवश्यक तेवढा आणि बाकीचा वेळ चिंतनादी वाचनामध्ये नामस्मरणामध्ये जास्त साधनेमध्ये असा घालवावा असं वाटेल. कोणाला एकांतामध्ये देखील तितकी अडचण वाटणार नाही. थोडासा एकांत आणि मग बाकीचा लोकांत असं काही जणांना मान्य होईल, पुरेसं होईल. कोणाला लोकांमध्ये खूप मिसळलं देखील काही परिणाम फरक पडणार नाही. तर कोणाला लोकांमध्ये थोडं बहुत मिसळलं तर लगेच अंगावर येईल, काय लोकांबरोबर आपण मिसळतोय, बापरे आपली साधना आता काय राहणार अशी भीती वाटेल. तुम्ही ज्या प्रकारची व्यक्ती आहात त्याला धरून तुम्हाला साधनेत प्रगती करता येते. आपल्या कृपेशिवाय मला काही जमणं शक्य नाही हे मला स्पष्ट जाणवतं. प्रयत्न करणं तेवढं माझ्या हातात आहे, ते मी आपली प्रार्थना करून जरूर करेन. या प्रश्नाचं उत्तर मी जवळपास 4 महिने हा प्रश्न नुसता आणतोय आणि घेऊन जातो. त्याला दुसरं एक कारण होत की साक्षीत्व ही मध्यवर्ती कल्पना संता संता हा प्रश्न आला आणि त्या सत्संगामध्ये आधीचे प्रश्न घेतले गेले, त्यामुळे परत साक्षीत्व येईल तेव्हा बघू असं म्हणून मी हा ठेवून गेला. आणि साक्षीत्व ही मध्यवर्ती कल्पना आल्यावर हा प्रश्न मी आणला. तुमची कोणतीही मध्यवर्ती कल्पना असो, ती मध्यवर्ती कल्पना सद्गुरु माझ्या बरोबर आहेत, त्यांचा एक अदृश्य सहवास, अनसीन पार्टनर, अनसीन प्रेझेन्स माझ्याबरोबर कायम आहे ही भावना कधीही सोडू नका. साक्षीत्वात देखील मी माझ्या मनात उठणाऱ्या विचारांचा साक्षी आहे, प्रकृतीचा साक्षी आहे, बोलण्याचा साक्षी आहे, पण या माझ्या साक्षी बरोबर माझे सद्गुरू आहेत, तेही आहेत बरोबर. मला समजतंय तसं त्यांनाही समजतंय. मी शरणागत आहे त्यावेळेला देखील सद्गुरू माझ्या बरोबर आहेत, मी शरणागत आहे. स्मरण आहे पण सद्गुरूंच्या सान्निध्यातच सद्गुरूंचं स्मरण आहे. अंतर्मुखता आहे पण जिथं अंतर्मुखता ठेवून मला पाहायचं आहे तिथंच माझे सद्गुरू आहेत आणि तिथून मी अंतर्मुख आहे. आज मी त्यांनाच पाहतो आहे अथवा परमात्म्याला पाहतो आहे. मगाशी सांगितलं तसं तुम्ही ज्या प्रकारची व्यक्ती असा, असं समजू नका की जो चिंतनशील आहे आणि त्याला असं सगुणाकडे लक्ष देणं इतकं प्रशस्त वाटत नाही, ते सुद्धा चांगलं आहे. सगळ्या प्रकारच्या साधना चांगल्या आहेत. म्हणून प्रत्येकाने असंच मानायला पाहिजे असं नाही की सद्गुरूच भरून राहिलेले आहेत, पण असं ज्यांना वाटतं त्यांनी असं मानायला काही हरकत नाही. उलट त्याच्यात त्यांची नैसर्गिक प्रगती परमार्थाची जास्त होईल, त्याच्यात ओढा ताण असेल. जो चिंतनशील असतो त्याचा देखील दगड खूपच भक्तीने तोही भरला जातोच, असं होऊ शकत नाही. शेवटी कर्म करणारे असा अशा प्रकारे खूप टोकाची भक्तीची भावना तुमच्या अंतःकरणामध्ये भरलेली असो तसे तुम्ही असा. तुम्ही फार अलिप्त प्रवृत्तीचे असा. सर्वात शेवटी साधना पूर्ण होत असताना उदयाला येतं ते प्रेमच, प्रेमानेच तुम्ही भरून जाता. समर्पण हे होतच होत. ज्ञानी आहे त्याला देखील मला ज्ञान झालं असं ज्ञान होण्याचा अहंकार सोडावाच लागतो. ही जी सर्वात शेवटी ज्ञानाच्या बाबत घडणारी गोष्ट आहे ती भक्तीमध्ये प्रथमच सुटते. काय श्रेयस्कर किंवा काय सोपं आणि काय अवघड असा हा प्रश्न नाही. हा तुम्ही ज्या ज्या पद्धतीची व्यक्ती आहात त्या पद्धतीने जाण्याचा प्रश्न आहे. पण सर्वात शेवटी तुम्ही प्रेमळच व्हाल. सर्वात शेवटी तुम्ही विश्वात्मक भावाचेच व्हाल. सद्गुरु आपल्या आत भरलेले आहेत असं वाटतं तर उद्या सद्गुरु सर्वत्र भरलेले आहेत असा भाव. आणि सद्गुरु म्हणजे परमात्मा हेही समीकरण डोक्यात पक्क असेल.
खूप चांगला प्रश्न होता. आपली वेळ संपली, थोडीशी पुढे गेली. एक अर्धा मिनिट आपण शांत डोळे मिटून बसलो. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय with me.